आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां बागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. महाराष्ट्रांत भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ पक्षाचो फुडारी वेंचपा खातीर आज मुंबय शारांत नव्यान वेंचून आयिल्ल्या आमदारांची बसका जातली. भारतीय जनता पक्षान ह्या बसके खातीर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आनी गुजरातचे आदले मुखेलमंत्री विजय रुपानी हांची निरीक्षक नेमणूक केल्या. दक्षिण मुंबयत आझाद मैदानाचेर फाल्यां सांज वेळार 5 वरांचेर नवे मुखेलमंत्री सोपूत घेतले. ह्या वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाजीर आसतले. भाजपचे वरिष्ठ फुडारीन आदले मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस मुखेलमंत्री पदा खातीर मुखार आसात अशें मानतात. हालींच जाल्ल्या महाराष्ट्र विधानसभा वेंचणुकेंत भाजप फुडारपणा खाला महायुती आघाडीन घसघशीत जैत मेळयल्ले. मुक्ती उपरांत गोंयांत धर्मीक एकचार आनी शांतीकाय नांदता. ह्या फुडें लेगीत गोंयकारांनी धर्मीक एकचार आनी शांतीकायेक पालव दिवन सेंट फ्रांसिस झेवियर हाची शिकवण फुडें व्हरपाक जाय अशें आवाहन मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी केलें. पोरणें गोंय चर्ची फेस्ता निमतान ते उलयताले. दर वर्सा प्रमाण पोरणें गोंय हांगा गोंयच्या सायबाचें फेस्त व्हड उमेदीन मनयले. गोंय तशेंच गोंया भायले भावीक हजारांच्या संख्येन हाजीर आशिल्ले. मुखेलमंत्र्यांसयत राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय, कायदो मंत्री अलेक्स सिक्वेरा, येरादारी मंत्री मॉविन गुदिनो, आमदार राजेश फळदेसाय, हेर मंत्री, आमदार तशेंच धर्मगुरू व्हड संख्येन हाजीर आशिल्ले. पोरणें गोंय चर्चीन सेंट फ्रांसिस झेवियर हांचे पवित्र शव दर्शन सुवाळो सुरू आसा. 5 जानेर मेरेन हो सुवाळो चलतलो. केंद्र सरकारान पर्यटन उदरगत येवजणे खाला राज्य सरकाराक 188.21 कोटी रुपयांचे व्याज बगर रीण मंजूर केला. हातून 97.47 कोटी रुपया खर्च करून फोण्या छत्रपती शिवाजी महाराजांचेर आधारित डिजिटल म्युझियम उभारतले. तशेंच परवरे टाउन स्क्वेअर प्रकल्पा खातीर 90.74 कोटी रुपया मंजूर केल्यात. हे येवजणे वरवीं पुराय देशांतल्या 40 पर्यटन थळांची उदरगत करतले. फार्मागुडेच्या किल्ल्या लागसार डिजिटल म्युझियम उभारतले. पीपीपी तत्वाचेर ह्या प्रकल्पान किल्ल्याचे नुतनीकरण करतले. संग्रहालयांत अत्याधुनीक तंत्रगिन्यान वापरिल्ले परस्पर संवादी प्रदर्शन आसतले. हांगाचे अभिनव कथाकथन तंत्रावरवी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवितांतले म्हत्वाचे खीण पळोवंक मेळटले. तशेंच मराठा साम्राज्याची भव्यताय अणभवपाक मेळटली. परवरे टाउन स्क्वेअर प्रकल्पान पार्कींग सुविधा, वॉच टावर, संगीत फवारे सयत मुळावी बांदावळ आनी वेगवेगळे आकर्शण आसतले. तातूंत सांस्कृतीक कार्यशाळा, सादरीकरणान गोंयचे संगीत, नाच, कला आनी खाण जेवण प्रकार दाखोवपी प्रदर्शनाचो आस्पाव आसतलो. परस्पर संवादात्मक अणभव आनी कार्यावळींच्या एकीकरणाक लागून पर्यटकांक याद उरपी सांस्कृतीक अणभव मेळटलो. गोंय राज्य शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान आयोजीत केल्ल्या 2 दिसांच्या परिसंवादाचे थेट प्रक्षेपण पीएम ई विद्या डीटीएच टीव्ही चॅनल, पीएम ई विद्या युट्यूब चॅनल आनी एससीईआरटी युट्यूब चॅनलांचेर जातले अशा संस्थेन कळीत केला. राज्य अभ्यासक्रम चौकट या विशयांचेर 5 आनी 7 डिसेंबराक राजभवनांतल्या दरबार हॉलान 2 दिसांचो राष्ट्रीय परिसंवाद घडोवन हाडपा संबंधी राज्य शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान आदीं जाहीर केला. ह्या परिसंवादांत तज्ञ शिक्षण तज्ञान सगळ्या संबंधितांक एकठांय हाडून राष्ट्र शिक्षण धोरण एनईपी 2020 प्रमाण राज्य अभ्यासक्रम चौकट तयार करप आनी ताची अंमलबजावणी करपा विशीं ह्या वेळार विस्तारान चर्चा जातली. राज्यांतल्या सगळ्या शाळांतले शिक्षक, पालक आनी विद्यार्थ्यांनी ह्या परिसंवादाचें लायव्ह प्रसारण पळोवचें अशें एससीईआरटीन आवाहन केलां. आज नौदळ दीस मनयतात. भारतीय नौदळाच्या कामगिरीक आनी भुमिकेक मान्यताय दिवपा खातीर दर वर्सा 4 डिसेंबराक हो दीस मनयता. 1971 वर्सा ह्या दिसा ऑपरेशन ट्रायडंट वेळार भारतीय नौदळान पीएनएस खैबर सयत 4 पाकिस्तानी तारवां बुडयली. ह्या कारवायेन पाकिस्तानी नौदळाच्या शेकड्यांनी जवानांक मरण आयले. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.